मार्काचे शुभवर्तमान याचा 13वा अध्याय. मग येशू परमेश्वराच्या भवनातून निघून जात असता त्याच्या शिष्यांपैकी एक जण त्यास म्हणाला, गुरुजी पहा कसे हे अद्भुत धोंडे व बांधलेली इमारत आहे. येशू त्यास म्हणाला, तू या मोठ्या इमारती पाहतोस ना, येथील एकही दगड दुसऱ्या दगडावर राहणार नाही, त्यातील प्रत्येक खाली पाडला जाईल. येशू परमेश्वराच्या भवनासमोरच्या जैतूनाच्या डोंगरावर बसला होता. पेत्र, याकोब, योहान आणि आंद्रिया यांनी त्यास एकांतात विचारले, या गोष्टी केव्हा घडतील हे आम्हास सांगा, आणि या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ येईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल. नंतर येशू त्यांना सांगू लागला, तुम्हास कोणी फसू नये म्हणून सावध राहा. पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की मी तोच आहे, आणि ते पुष्कळांना फसवितील. तेव्हा तुम्ही लढायाविषयी आणि लढायाच्या अफवांविषयी ऐकाल, तेव्हा घाबरू नका. हे निश्चितपणे घडणारच आहे, पण एवढ्याने शेवट होणार नाही. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल, निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील आणि दुष्काळ पडतील, पण या गोष्टी म्हणजे केवळ नाशाची सुरुवात आहे. तुम्ही सावध असा, ते तुम्हास न्याय सभाच्या स्वाधीन करतील आणि सभास्थानात तुम्हास मार देतील. त्यांना साक्ष व्हावी म्हणून तुम्हास राज्यकर्ते व राजे यांच्या समोर उभे राहावे लागेल. या गोष्टी घडण्यापूर्वी सर्व राष्ट्रामध्ये सुवार्थेची घोषणा झालीच पाहिजे. ते तुम्हास अटक करून चौकशीसाठी आणतील, तेव्हा अगोदरच तुम्ही काय बोलावे याची काळजी करू नका. तर त्या घटकेला जे काही सुचवले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा तुम्हासाठी बोलेल. भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील. मुले आपल्या आई वडिलांवर उठतील आणि ते त्यांना ठार करतील. आणि माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तारला जाईल. जेव्हा तुम्ही नाशाला कारण अशी भयंकर गोष्ट दानिएल संदेष्ट्याने सांगितलेला ओसाडीचा अमंगळ पदार्थ जो जिथे नको तिथे पहाल, वाचकाने याचा अर्थ काय तो समजून घ्यावा. तेव्हा जे यहुदी या प्रांतात आहेत त्यांनी डोंगराकडे पळून जावे. जो मनुष्य आपल्या घराच्या छतावर असेल त्याने घरातून काही आणण्यासाठी खाली उतरू नये, आणि जर एखादा मनुष्य शेतात असेल तर त्याने आपला जागा आणण्यासाठी माघारी जाऊ नये. त्या दिवसात ज्या स्त्रियांची मुले ताणी असतील व अंगावर पाजत असतील त्यांच्यासाठी हे अति भयंकर होईल. हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा, कारण त्या दिवसात जो त्रास होईल तो देवाने जग निर्माण केले त्या आरंभापासून तो आजपर्यंत कधीही झाला नसेल व पुन्हा त्यासारखा कधी होणार नाही असा असेल. परमेश्वराने जर ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे अशा निवडलेल्या मनुष्यासाठी ते दिवस त्याने कमी केले आहेत. आणि जर कोणी तुम्हास म्हणेल की पहा ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे, तर त्यावर विश्वास ठेवू नका, कारण काही लोक आपण खोटे ख्रिस्त किंवा खोटे संदेष्टे असल्याचा दावा करतील, आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांस फसविण्यासाठी चिन्हे व आश्चर्य कर्मे करतील. पहा तेव्हा तुम्ही सावध राहा, मी काळापूर्वीच तुम्हास सर्व काही सांगून ठेवले आहे. परंतु त्या दिवसात ही संकटे येऊन गेल्यावर सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील बळे डळमळतील, आणि लोक मनुष्याच्या पुत्राला मेघारूढ होऊन मोठ्या सामर्थ्यनिशी आणि वैभवाने येताना पाहतील. नंतर तो आपल्या देवदूतास पाठविल व चार दिशातून पृथ्वीच्या सीमेपासून ते आकाशाच्या सीमेपर्यंत त्यांच्या निवडलेल्या लोकांस एकत्र करेल. अंजिराच्या झाडापासून शिका जेव्हा त्याच्या डहाळ्या कोमल होतात आणि त्यावर पाने फुटतात तेव्हा तुम्हास उन्हाळा जवळ आला आहे हे समजते. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा ह्या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्हास समजेल की तो काळ अगदीच दाराशी येऊन टेपला आहे. मी तुम्हास खरे सांगतो की या सर्व गोष्टी घडण्यापूर्वी ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही, स्वर्गातील देवदूतांनाही नाही व पुत्रासही नाही, फक्त पित्याला ठाऊक आहे. सावध असा, प्रार्थनेत जागृत असा, कारण ती वेळ केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. ती वेळ अशी आहे की एक मनुष्य प्रवासात निघते वेळी घर सोडतो आणि त्याच्या प्रत्येक नोकराला काम नेमून देतो, तो पहारेकऱ्यास जागरूक करण्याची आज्ञा करतो, तसे हे आहे. म्हणून तुम्ही जागे असा, कारण घरधनी केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. तो संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी किंवा सकाळी केव्हा येईल हे तुम्हास माहीत नाही. जर तो अचानक आला तर तुम्हास झोपेत असताना पाहिल. मी तुम्हास सांगतो, ते सर्वांना सांगतो, जागृत राहा.